सर्वांना नमस्कार. सत्संगाच्या आरंभी गुरुदेवांच्या चरणांवर आपले मस्तक टेकूया. गुरुदेवांच्या चरणांवर मस्तक ठेवताच आपल्या मनाची स्थिती कशी झाली आहे? आपल्या नकळत आपला सर्व भार गुरुदेवांवर सोपवला गेला आहे, ज्याने मनावरील सर्व प्रकारचे ओझे दूर झाले आहे आणि आपले चित्त त्यांच्या दिव्य चरणांवर स्थिरावले आहे. गुरु चरणांवर नतमस्तक होताच आपल्यातील शरणागत भाव आपोआप जागृत झालाय आणि या शरणागत भावाने आपण सर्वांनी श्री गुरूंची आळवणी करूया. हे गुरुवरा, आपल्या परमदिव्य चरणांवर मस्तक टेकवल्याने आम्हाला लक्षात आले की आपणच परम परमेश्वर आणि कर्ता कर्विता आहात. सर्व काही आपल्याच हाती आहे आणि या संपूर्ण ब्रह्मांडाची दोरी आपल्या हाती आहे. हे गुरुदेवा, या संपूर्ण विश्वाला आणि विश्वातील प्रत्येक घटकाला आपल्यामुळे चालना मिळते. हे गुरुराया, आपणच संपूर्ण चराचराची माऊली आहात आणि आम्हा साधकांची माऊलीही आपणच आहात. हे गुरुदेवा, आम्ही आपल्या चरणी आज याचना करतो. आमचे हे मस्तक सदैव आपल्या श्रीचरणी झुकलेले असू द्या. हे मस्तक आपल्या चरणी झुकून आमचा कर्तेपणा आपल्या चरणी गळून पडू द्या. हे सर्व सामर्थ्यशाली गुरुराया, सर्व काही आपल्याच नियंत्रणात असून आपल्या कृपेनेच आमचा उद्धार होणार आहे, आमच्या जीवनाचे कल्याण होणार आहे याची आम्हाला सतत जाणीव राहू दे आणि आम्हाला सतत शरणागत भाव अनुभवता येऊ दे अशी आपल्या चरणी आमची अत्यंत कळकळीने विनवणी आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून आपले रोम रोम गुरुचरणी लीन झाले आहे. याच शरणागत भावाने आपण सर्वांनी दिव्य श्लोकाच्या माध्यमातून गुरुदेवांचे स्तुतिगान करूया.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
जीवनाचे सर्वोच्च ध्येय असलेली आनंद प्राप्ती करण्यासाठी आपण या जीवन प्रवासात विविध माध्यमे शोधत असतो. विविध प्रकारे आनंद मिळवण्याचा प्रयत्नही करत असतो. हा आनंद विविध रूपात आपल्याला लाभतोही. असेच आनंदाचे क्षण देण्यासाठी एक नवे तेजोमय पर्व आता येत आहे. ते कोणते बरं? आपण सर्वांनी निश्चितच ओळखलेच असेल. ते दिव्य तेजोमय पर्व म्हणजे दीपावली. या दीपावलीच्या निमित्ताने भगवंत आपल्याला कोणता दिव्य आनंद प्रदान करणार आहे ते आपण आजच्या या दिव्य सत्संगातून शिकूया. दीपावलीचा सण तमसोमा ज्योतिर्गमय याची प्रत्यक्ष प्रचिती देणारा प्रकाशाचा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे जणू ज्योती पर्व आहे. प्रकाश हे ज्ञानाचे स्वरूप आहे आणि तम अज्ञानाचे स्वरूप आहे. प्रकाश म्हणजे दीपज्योती. दीपांचा उत्सव म्हणजे दीपावली. हा सण म्हणजे प्रकाश पर्व. आपल्या या भारताचे नामकरणही या प्रकाश पर्वातून झाले आहे. भा म्हणजे तेज. भा म्हणजे प्रकाश. त्या तेजात त्या प्रकाशाच्या उपासनेत आराधनेत रथ होणारा रमणारा तो भारत, तेजाची प्रकाशाच्या उपासनेची परंपरा टिकून राहावी म्हणून दीपावली साजरी केली जाते. या प्रकाश पर्वाची, आनंदाचे पर्व म्हणवल्या जाणाऱ्या दीपावलीची जनमानसावर विलक्षण मोहिनी आहे. कृतज्ञतेचा संस्कार करणारा हा लोकप्रिय सण कौटुंबिक स्नेहाचे संवर्धन करतो. नाती गोती अन स्नेहबंध जोपासणारा हा सणराज आहे. दीपावली आनंदाची लयलूट करणारी आहे. अज्ञान मोह यांच्या अंधकारातून ज्ञानमय प्रकाशाकडे वाटचाल करायला शिकवते ती दीपावली. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी हे सत्य अनुभवायला देते ती दीपावली. प्रकाश ज्ञान समता एकता माणुसकी विश्वबंधुत्व यांचे दर्शन घडवते ती दीपावली. दुःख आणि दारिद्र्य यांचे निर्मूलन करून सुख समृद्धी आरोग्य शांती आणि समाधान हे सर्व मुक्त हस्ते प्रदान करते तीच ही औदार्यशील दीपावली. दीपावलीचा सण अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत साजरा केला जातो. धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज यांचा यात समावेश आहे. दीपावलीचा आरंभ होण्यापूर्वी म्हणजे आदल्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. अशी ही दीपावली यावर्षी आपल्याला आणखी कोणती दिव्य भेट देणार आहे? दीपावलीच्या अंतर्गत येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी कोणती नवीन आनंदमय भेट देणार आहे? आत्ता आपण ते जाणून घेऊया. दुर्वास ऋषींच्या शापामुळे तिन्ही लोक श्रीहीन झाले, लक्ष्मीहीन झाले. त्यावेळी त्या लक्ष्मीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी देव दैत्यांनी समुद्र मंथन केले आणि त्या समुद्र मंथनातून त्या लक्ष्मी देवीच्या निमित्ताने 14 रत्ने प्राप्त झाली आणि अमृतही प्राप्त झाले. या समुद्र मंथनातील 14 रत्नांमध्येच कामधेनू आणि अमृतकुंभ घेतलेली धन्वंतरी देवता हेही आहेत. या कामधेनूचे स्वरूप असलेल्या गोमातेचे पूजन आपण वसुबारसेला करतो आणि अमृतकुंभ घेतलेल्या धन्वंतरीची जयंती आपण धनत्रयोदशीला साजरी करतो. दीपावलीला जोडून येणारा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. यालाच गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. हे कृतज्ञता व्रत आहे. वसुबारस या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. हिंदू धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे. गोमाता हे पावित्र्याचे प्रतीक आहे. गोमाता पूजनीय आहे. प्राचीन काळापासून तिची पूजा केली जाते. भारतात गाय तुमच्या दारी असणे हे धनसंपदेचे आणि समृद्धीचे लक्षण आहे आणि म्हणूनच गायीचा उल्लेख गोधन म्हणून केला जातो. आरोग्य बल ऐश्वर यासाठी गाय अतिशय उपयुक्त आहे. गायीचे महत्व सांगताना संत तुकाराम म्हणतात, ज्याचे घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय. अर्थात ज्याच्या घरी गाय असते त्याच्या घरात सुख समृद्धीच्या रूपाने भगवंत वास करतो. राजा दिलीप आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनीही गायीची अनन्य भावाने सेवा आणि पूजा केली होती. गोपालनामुळे श्रीकृष्ण गोपाळ झाले. श्रीकृष्णाला गायी अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच श्रीकृष्णाचा लोकही आहे गोलोक. वसुबारस म्हणजे या दिवशी पृथ्वी लोकातील सर्व गायींना विष्णू लोकातील गायीचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजे सर्व गायींना देवत्व प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे. गायीला कामधेनू म्हणतात. कामधेनू ही समस्त इच्छांची पूर्ती करणारी आहे. आपण सर्वजण साधना करत आहोत. साधना ईश्वर प्राप्ती हेच आपले प्राधान्य आहे आणि हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे. ईश्वर प्राप्ती या आपल्या सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी आपण सर्वांनी या वसुबारसच्या दिवशी कामधेनूला गोमातेला अडवूया. कामधेनूला ईश्वर प्राप्ती या आपल्या सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी अंतरातून अडवूया. वसुबारसचा पुढचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आयुर्वेदाचे प्रवर्तक आणि वैद्यांची देवता धन्वंतरी यांची उत्पत्ती झाली तो दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि म्हणून हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. समुद्र मंथनातून अमृताने भरलेला शुभ्र कमंडलू घेऊन धन्वंतरी देवता बाहेर आली आणि याच धन्वंतरीने वनस्पतीतील औषधी गुणधर्म परिचित करून दिले. त्यातूनच आयुर्वेदाचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. या धनत्रयोदशीच्या निमित्ताने साक्षात धन्वंतरी देवता आपल्या सर्वांवर कृपावर्षाव करण्यासाठी येत आहे. आपण सर्वांनी या देवता तत्वाचा भरभरून लाभ घेऊया. देवतांचे वैद्य असलेली धन्वंतरी देवता म्हणजे आरोग्य देणारी देवता, साक्षात आरोग्यदाता. साधना करण्यासाठी आपल्याला देह हे सर्वात उत्तम माध्यम भगवंताने प्रदान केले आहे. मात्र हे देहरूपी माध्यम जर निर्बल असेल, रोगाने ग्रासलेले असेल, तर आपल्याला साधना कशी करता येईल किंवा साधना करताना अनेक समस्या येतात. म्हणून देहाला आरोग्यरूपी धनसंपदा प्रदान करण्यासाठी, देहाला निरोगी ठेवण्यासाठी धन्वंतरी देवतेच्या कृपाशीर्वादाची आवश्यकता आहे. वसुबारसेच्या दिवशी साक्षात कामधेनू आपल्या ईश्वरप्राप्तीच्या इच्छापूर्तींसाठी अवतरणार आहे आणि ती ईश्वरप्राप्तीची इच्छापूर्ती करण्यासाठी माध्यम असलेले आरोग्यपूर्ण जीवन लाभण्यासाठी साक्षात धन्वंतरी देवताही आपल्यावर अमृतवर्षाव करणार आहे हे आपण स्मरणात ठेवूया. साधनेसाठी देह मर्यादा ओलांडून त्या देहाला साधनेत झोकून देता यावे यासाठी, आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी आपण साक्षात धन्वंतरी देवतेला अंतरातून अळवूया. वसुबारस, धनत्रयोदशी आणि मग येते नरक चतुर्दशी. अश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. नरकासुर नावाचा क्रूरकर्म राक्षस होता. त्याच्या अंतपुरात 16,000 स्त्रिया बंदिवासात होत्या. पृथ्वीवरच्या सर्व राजांना तो अतोनात चढायचा. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातील 16,000 स्त्रियांना मुक्त केले. या आनंदाप्रित्यर्थ लोकांनी घरोघरी दीपोत्सव केला, रांगोळ्या काढल्या आणि आनंदोत्सव साजरा केला. एकमेकींना गोडधोड पदार्थ करून दिले. त्या दिवसापासून नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा चालू झाली. या दिवशी लोक भल्या पहाटे उठतात आणि सगळीकडे दिवे लावतात, तेल आणि उटणे लावून स्नान करतात. नरकासुराच्या वधा प्रित्यर्थ आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण नरक चतुर्दशी साजरी करतो खरी, परंतु आपल्यातील दोषहमरूपी नरकासुरामुळे आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात. हा दोषहमरूपी नरकासूर आपल्या जीवनातील आनंद हिरावून घेतो. म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या इच्छेमुळे साधनेसाठी आपल्याला जीवन प्राप्त झाले. जो देह प्राप्त झाला तो आरोग्यपूर्ण आहे, निरोगी आहे, परंतु मन मात्र अशुद्ध आहे. तर ईश्वर प्राप्तीचे ध्येय आपण कसे बरे प्राप्त करू? म्हणून देहासह मनही शुद्ध आणि निरोगी करण्यासाठी साक्षात तो श्रीकृष्ण परमात्मा अवतरणार आहे. आपण सर्वांनी आपल्या मनाला त्या दोष अहमरूपी विकाररूपी नरकासुराच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याला आळवूया. देहासह मनानेही परिशुद्ध होऊया आणि याच जन्मात भगवंताची प्राप्ती करूया. आता देह आणि मन परिशुद्ध झाले की त्याच्यामध्ये ईश्वरी गुणांची म्हणजे सद्गुणांची निर्मिती होणे तर आवश्यकच आहे, आणि मगच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. मग यासाठी भगवंताने कोणती लीला केली ती आता जाणून घेऊया. नरक चतुर्दशी नंतर येतो लक्ष्मीपूजनाचा दिवस. धनलक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्या महालक्ष्मीचे महात्म्य जाणून घेऊया. श्री लक्ष्मी देवी कुणावर प्रसन्न होते? लक्ष्मी पूजनाच्या वेळी श्री लक्ष्मी देवीकडे काय मागावे ह्याची आज उजळणी करूया आणि पुन्हा एकदा ते शिकूया. अश्विन अमावास्या हा दिवाळीचा एक महत्त्वाचा दिवस असतो. सामान्यतः अमावास्येचा दिवस हा अशुभ मानला जातो, परंतु दिवाळीच्या काळातील अमावास्या अर्थात अश्विन अमावास्या ही कोजागरी पौर्णिमे समान कल्याणकारी आणि समृद्धी दर्शक असते. आणि या दिवशी श्री लक्ष्मी पूजन, अलक्ष्मी निसारण इत्यादी धार्मिक विधी केले जातात. दीपावलीच्या या दिवशी धनसंपत्तीची अधिष्ठात्री देवी श्री महालक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. दीपावलीला अमावास्येच्या तिन्ही सांजेला श्री लक्ष्मी देवीचे आगमन सद्गृहस्थांच्या घरी होते. घराला पूर्णतः स्वच्छ शुद्ध आणि सुशोभित करून दिवाळी साजरी केल्यामुळे श्री लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये कायमस्वरूपी निवास करते. आणि त्यामुळेच या दिवशी श्री लक्ष्मी देवीचे पूजन करून दिवेही लावतात. या संदर्भात एक पौराणिक कथा आहे. एकदा इंद्र आणि वरुण पहाटेच्या वेळी विहार करत होते. विहार करता करता ते एका नदीच्या तटावर पोचले. तेथे त्यांना देवर्षी नारद दिसले. देवर्षी नारदांनी नदीत स्नान केले, मौनपूर्वक सूर्यनारायणाला अर्घ्य दिले. एवढ्यात सूर्यनारायणाची कोमल किरणे नदीच्या जलात पडू लागली. त्या कोवळ्या सूर्यकिरणाच्या प्रकाशात इंद्र आणि नारदांना एक दैदिप्यमान कमळ दिसले. त्या कमळाच्या वरच्या भागात एक प्रकाशपुंज चकाकताना दिसला. इंद्र आणि देवर्षी नारद यांनी त्या प्रकाशपुंजाकडे बारकाईने पाहिले. त्यामध्ये माता लक्ष्मी प्रगट झाली होती. दोघांनी माता लक्ष्मीला विनम्रतेने नमस्कार केला आणि विचारले, हे माते, समुद्र मंथनातून आपण प्रगट झाला होता, लोकांकडून सर्वत्र आपले पूजन केले जाते, हे मातेश्वरी आपणच सांगावे की आपण कोणावर प्रसन्न होता, आपण कोणाच्या घरी स्थिर राहता आणि कोणाच्या घरातून आपण निघून जाता, आपल्या संपदेने कोणाला मोहित करता आणि खरी संपदा असलेल्या भगवान नारायणाशी कोणाचे मिलन घडवता. देवी लक्ष्मीने म्हटले, देवर्षी नारद आणि देवेंद्र, तुम्ही दोघांनी लोकांच्या कल्याणासाठी, मानव समाजाच्या हितासाठी हे प्रश्न विचारले आहे आणि म्हणून ऐका. समंजस लोक उद्योग करून म्हणजे कामधंदा करून मला प्राप्त करतात. जे धन त्यांना प्राप्त होते त्यातून ते दान करतात. दान केल्यामुळे त्यांची धनसंपदा द्विगुणित होते आणि तिच्यामध्ये वृद्धी होते. मिळालेल्या धनाचा उपयोग चरितार्थासाठी आवश्यक तेवढाच करून माझा उपयोग सत्कर्म करण्यासाठी करतात आणि त्याद्वारे त्यांच्याकडून भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न होतात. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणारे, सत्य बोलणारे, आपले वचन कधीही न मोडणारे पुरुषार्थी, कर्तव्य पालनात दक्ष असणारे, अकारण कोणालाही दंड न देणारे, जेथे उद्योग, साहस, धैर्य आणि बुद्धीचा विकास होतो आणि भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न होतात, तेथेच मी निवास करते. सरळ स्वभावाचे, सुदृढ भक्ती करणारे, मृदुभाषी, विनम्रता, विवेक तत्परता हे सद्गुण ज्या घरातील व्यक्तींमध्ये आहे तेथे मी निवास करते. जो देवभक्त, सत्य बोलणारा, ईश्वराला आवडेल असे आचरण करणारा आणि ज्याच्या प्रत्येक कृतीने इतरांना आनंद मिळत असेल अशा लोकांच्या घरी राहणे मला आवडते. देवेंद्र, जो अहंकार रहित आहे त्याच्यावर मी प्रसन्न होऊन त्याच्या जीवनात भाग्यलक्ष्मी, सुखद लक्ष्मी, करुणालक्ष्मी आणि औदार्य लक्ष्मीच्या रूपात विराजमान होते. देवर्षी नारद, इंद्र आणि श्री महालक्ष्मी यांच्या या संवादातून देवी लक्ष्मीने स्वतः आपल्या मुखाने तिचा निवास कोठे असतो हे स्पष्ट केले आहे. देवी लक्ष्मीने भक्त प्रल्हाद आणि राजा बळी यांनाही सांगितले होते, जिथे तेज, धर्म, सत्य, व्रत, बल, शील, दान, तपस्या आणि पराक्रम इत्यादी सद्गुण असतात तिथेच मला राहायला आवडते. आपल्या घरात लक्ष्मीचा नित्यवास राहावा म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषाने सद्गुणाने विभूषित व्हायला हवे. ती एक लक्ष्मी जर आपल्याकडे नसेल तर काहीच नाही. बल नाही, सत्व नाही, धैर्य नाही, शक्ती नाही आणि बुद्धीही नाही. खरंच ती लक्ष्मी नाही तर कशी स्थिती होईल आपण कल्पनाही करू शकत नाही. याचाच अर्थ, जिथे लक्ष्मी आहे तिथे सर्व काही आहे, जिथे लक्ष्मी नाही तिथे काहीच नाही. कारण श्री लक्ष्मी म्हणजे धनसंपदा, धान्य संपदा, सुख संपदा, गुणसंपदा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश संपदा, म्हणजे ईश्वराची कृपा. ज्या लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी देवतांनाही समुद्रमंथन करावे लागले, ती लक्ष्मी या कलियुगातील कठीण काळातही आपल्याकडे किती सहजतेने आहे, बलरूपात आहे आणि मनोबलाच्या रूपातही ती महालक्ष्मीच आहे. ऊर्जा रूपात, धनधान्य रूपात महालक्ष्मीच आहे, बुद्धी रूपातही महालक्ष्मीच आहे. तिचे मोल आपण जाणून तिच्या प्रती आपण किती कृतज्ञ राहायला हवे. यंदाचे लक्ष्मीपूजन करताना ही सर्व सूत्रे आपण स्मरणात ठेवूया. देवी महालक्ष्मीची कृपा संपादन करण्यासाठी, तिचे बल आणि तिची ऊर्जा अनुभवण्यासाठी देवी महालक्ष्मीला संपूर्ण शरणागतीने आळवूया. समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या महालक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपल्या भक्तिरूपी दिव्यांची आरास करूया आणि तिला प्रसन्न करून घेऊया. सर्वांनी आपल्या अंतरामध्ये कोरून ठेवूया, यावर्षी लक्ष्मीपूजन करताना आपण महालक्ष्मीची कृपा संपादन करण्यासाठी आणि तिचे बल ऊर्जा अनुभवण्यासाठी तिला संपूर्ण शरणागतीने आळवूया. समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या महालक्ष्मीचे स्वागत आपण भक्तिरूपी दिव्यांच्या आरासीने करूया. लक्ष्मी या शब्दाचा अर्थही पुष्कळ सुंदर आहे. लक्ष अधिक मी म्हणजे लक्ष्मी, जी लक्षापर्यंत म्हणजे ध्येयापर्यंत घेऊन जाते ती लक्ष्मी. आपल्याला आपल्या ईश्वर प्राप्तिरूपी ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी देवी महालक्ष्मी साक्षात अवतरणार आहे. आपण सर्वांनी ध्येय प्राप्तीसाठी तिची पुष्कळ आळवणी करूया. तिचे आपल्या अंतरात भक्तिपूर्ण पूजन करून तिच्या कृपाशीर्वादाची याचना करूया. आश्विन अमावास्येला सर्वत्र दिव्यांची आरास केली जाते. या दिवशी लक्ष्मी आणि तिची थोरली बहीण अलक्ष्मी स्वर्गातून गरुडावर बसून पृथ्वीवर फेरफटका मारतात. जिथे प्रकाश दिसतो तिथे अलक्ष्मी म्हणजे दरिद्रा देवी प्रवेश करत नाही. जिथे अंधार दिसतो तिथे दरिद्रा देवी प्रवेश करते आणि कायमची वस्तीला राहते. जिथे प्रकाश दिसतो तिथे लक्ष्मी प्रवेश करते आणि कायमचे वास्तव्य करते. आणि म्हणूनच या दिवशी स्वच्छता करून घरात आणि घरासमोर दिवे पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करायचा असतो. श्री लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर करायचे असते. लक्ष्मी देवीच्या आगमनासाठी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता, दैन्य आणि संकट. निस्सारण करणे याचा अर्थ बाहेर काढणे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून तिला लक्ष्मी मानून तिचे पूजन करतात आणि तिच्या सहाय्याने मध्यरात्री घरातील कचरा काढून तो सुपलीत भरतात. हा कचरा अलक्ष्मीचे प्रतीक आहे आणि तो कचरा बाहेर टाकला जातो. आपल्यात गुण निर्माण झाले तरी दोष नष्ट झाल्यावरच गुणांना महत्व प्राप्त होते. आपल्यातील विकार, आपले दोष अहम आणि तो प्रत्येक विचार जो आपल्याला भगवंतापासून दूर नेतो, या विकाररूपी अलक्ष्मीचे निसारण आपल्या अंतरातून करण्यासाठी आपण सर्वांनी अत्यंत तळमळीने प्रयत्न करूया. आणि त्यानंतर देवी महालक्ष्मी केवळ आपल्या घरात, आपल्या निवासस्थानी आणि आपल्या वास्तूत नाही तर आपल्या हृदय मंदिरात ती येणार आहे. साक्षात देवी महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या हृदय मंदिरात होण्यासाठी आपण सर्वांनी आपली भक्ती वाढवूया. त्याच्या बळावर दोषांवर विजय मिळवूया. महालक्ष्मीची कृपा संपादन करूया. आपल्याला दिवाळीचा आंतरिक आनंद प्राप्त करायचा असेल तर स्वतःमधील जी अवगुणरूपी अलक्ष्मी आहे ती दूर करण्याचा निश्चय करून सद्गुणरूपी लक्ष्मी प्राप्त व्हावी अशी आपण देवीला प्रार्थना करूया. साक्षात देवी महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात, आपल्या निवासस्थानी आणि आपल्या वास्तूतच नाही तर आपल्या हृदय मंदिरात होण्यासाठी आपण सर्वांनी आपली भक्ती वाढवूया आणि भक्तीच्या बळावर दोषांवर विजय मिळवूया. महालक्ष्मीची कृपा या दिवाळीला आपण संपादन करूया. या दिवशी लक्ष्मीसह कुबेराचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि कुबेर संपत्तीचा संभाळ करणारा आहे. काही लोक धनप्राप्तीची कला तर साध्य करतात परंतु ते साठवून ठेवण्याची कला ज्ञात नसल्यामुळे त्यांच्याकडून अनावश्यक खर्च होतो आणि धन शिल्लक राहत नाही. सारांश काय तर धन प्राप्त होणे हे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही ते साठवणे, सांभाळणे आणि भगवत भक्तीसाठी यथोचित खर्च करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. धन कसे सांभाळले पाहिजे हे कुबेर देवता शिकवते. कुबेर धनाधिपती आहे आणि त्यामुळे या पूजेसाठी लक्ष्मी आणि कुबेर देवतांचा जोडीने उल्लेख आला आहे. हे सूत्र आपल्या साधनेच्या संदर्भातही लागू आहे. भगवंताने आपल्याला जीवनात पुष्कळ काही दिलेलं आहे. आपण न मागताही अनेक गोष्टी आपल्याला अगदी सहजतेने प्रदान केल्या आहेत, जसे की साक्षात गुरुदेव. गुरुदेव आपल्याला लाभले म्हणजे जीवनातील उत्तमोत्तम असे सर्व काही आपल्याला मिळाले आहे. त्यांच्या आगमनाने आपल्या जीवनात आध्यात्मिक भरभराट झाली आहे. त्यांनी आपल्याला मोक्षाप्रत नेणारी गुरुकृपायोग साधना शिकवली. जीवनोद्धार करणारी स्वभावदोष आणि अहमनिर्मूलन प्रक्रिया शिकवली. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी करण्यासाठी श्री गुरुने आपल्याला दिले नाही असं काहीच नाही. हे सर्व तर आपल्याला अगदी सहजतेने प्राप्त झाले आहे. मात्र या साऱ्याचा संभाळ करणे, हे सर्व कृतज्ञता भावाने टिकवणे हेही अत्यंत आवश्यक आहे. गुरुदेवांनी आपल्याला पुष्कळ काही दिले आहे, अगदी भरभरून दिले आहे. त्या सर्वांचे मोल जाणून आपण सदैव त्याच्याप्रति कृतज्ञ राहूया. अल्पशा प्रयत्नांनी प्रसन्न होऊन किंबहुना स्वबळाने काही प्रयत्न केले नसतानाही श्री गुरुंनी अनेकांना आध्यात्मिक प्रगतीरूपी अनमोल भेट दिली आहे आणि अनेक जण प्रगतीच्या पथावर आहेत. गुरूंच्या या कृपेचे मोल जाणूया. श्री गुरुंनी आपल्याला जीवनात दिलेले विविध अनमोल आणि दैवी क्षणमोती आपण आपल्या हृदयात जपून ठेवूया, सांभाळून ठेवूया. हे अनमोल क्षणमोती, गुरुदेवांनी दिलेली ही भेट सांभाळून ठेवायची कशी हे शिकवण्यासाठीच साक्षात कुबेर देवता अवतरणार आहे. आपण सर्वांनी कुबेर देवतेला शरण जाऊया आणि त्यासाठी आर्तयाचना करूया. लक्ष्मी पूजनानंतर आता भगवंताची पुढील लीला कोणती आहे ती जाणून घेऊया. लक्ष्मी पूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. हा दिवस विक्रम संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो आणि म्हणूनच या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. व्यापारी लोक या दिवसापासून नवे वर्ष चालू करतात. साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त या दिवशी असतो. ज्या दिवशी अति दानशूर वृत्तीमुळे दैत्यानेही मागेल ते देण्याचा दोष लागलेल्या बळीराजाला भगवान विष्णूने वामनावतार घेऊन पाताळी धाडले तो हा दिवस. याद्वारे कोणत्याही गुणाचा अतिरेक हा दोषच ठरतो अशी अमूल्य शिकवण भगवान श्री विष्णूंनी आपल्याला दिली. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही आपल्या पुण्य कर्माद्वारे भगवान वामनाची कृपा संपादन केली. मनुष्य अज्ञानामुळे प्रारंभी अयोग्य कर्म करतो, परंतु ईश्वरी कृपा आणि ज्ञान यामुळे तो देवत्वही प्राप्त करू शकतो. बळी असुर असूनही त्याच्या उदारतेमुळे आणि शेवटी सर्वस्व अर्पण केल्यामुळे ईश्वराने त्याला योग्य मार्गदर्शन केले. त्याच्या जीवनाचा कायापालट करून त्याचा उद्धारही केला. बळी राजाच्या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्वराप्रती शरणागती वाढवूया. आपल्याकडे सर्व काही असले तरी अहंकारामुळे मनुष्य सर्व काही गमावून बसतो आणि यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे शरणागती. शरणागतीमुळे अहंकार नष्ट होऊन भगवंताची कृपा प्राप्त होते. कर्ता करविता सर्व काही भगवंत आहे ह्याची आपल्या मन बुद्धीला जाणीव करून देऊया. आपला देह मन बुद्धी चित्त या सर्वांसहित आपण सदैव सदैव आणि अखंड भगवंताप्रती शरणागत राहूया. देहासहित मन बुद्धी आणि सर्वस्वच आपण ईश्वरचरणी समर्पित करूया. भगवंताने येत्या दीपावलीच्या निमित्ताने हा दिव्य प्रकाशोत्सव आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आजच्या भक्ती सत्संगातून पुष्कळ सुंदर दिशादर्शन केले आहे. ही दिव्य सूत्रे आचरणात आणण्यासाठी आपण सर्वांनी आता भगवंताला शरण जाऊया. भगवंताने आपल्याला आध्यात्मिक दीपावलीचा जो भावार्थ सांगितला आहे त्याचे पुन्हा एकदा थोडक्यात अवलोकन करूया आणि ती सूत्रे आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. दीपावलीला जोडून येणारा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. यालाच गोवत्स द्वादशी असे म्हणतात. गाय म्हणजे सर्व इच्छापूर्ती करणारी कामधेनु. वसुबारसच्या दिवशी ईश्वर प्राप्ती या आपल्या सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी आपण सर्वांनी या कामधेनूला गोमातेला भावपूर्ण आळवूया. वसुबारसच्या दिवशी साक्षात कामधेनू आपल्या ईश्वरप्राप्तीच्या इच्छापूर्तीसाठी अवतरणार आहे. तर ती ईश्वरप्राप्तीची इच्छापूर्ती करण्यासाठी माध्यम असलेले आरोग्यपूर्ण जीवन लाभण्यासाठी साक्षात धन्वंतरी देवता अवतरणार आहे. साधनेसाठी देह मर्यादा ओलांडून त्या देहाला साधने चोखून देता यावे यासाठी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी आपण साक्षात धन्वंतरी देवतेला भावपूर्ण आळवूया. ईश्वर प्राप्तीच्या इच्छेमुळे साधनेसाठी आपल्याला जीवन प्राप्त झाले. जो देह प्राप्त झाला तो भगवान धन्वंतरीच्या कृपेने आरोग्यपूर्ण असेल, निरोगी असेल, परंतु मन मात्र अशुद्ध असेल. तर हे ईश्वर प्राप्तीचे ध्येय कसे बरे प्राप्त होईल? आणि म्हणूनच देहासह मनही शुद्ध आणि निरोगी करण्यासाठी साक्षात तो श्रीकृष्ण परमात्मा अवतरणार आहे. आपण सर्वांनी आपल्या मनाला त्या दोष अहमरूपी आणि विकाररूपी नरकासुराच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याला आळवूया. देहासह मनानेही परिशुद्ध होऊया आणि याच जन्मात भगवंताची प्राप्ती करूया. देह आणि मन परिशुद्ध झाले की त्याच्यामध्ये ईश्वरी गुणांची म्हणजे सद्गुणांची निर्मिती होणे आवश्यक आहे आणि तरच ईश्वर प्राप्ती होईल. या सद्गुणांच्या रूपात जी वास्तव्य करते ती महालक्ष्मी. जेथे सद्गुण आहे तेथेच ती लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच आपल्यातील सद्गुण वाढवूया आणि त्यासाठी देवी महालक्ष्मीला आळवूया. आपल्यातील सद्गुण वाढवून त्या सद्गुणांच्या रूपात अंतरी वास करणाऱ्या महालक्ष्मीचे आपण भावपूर्ण पूजन करूया. महालक्ष्मी देवीची कृपा संपादन करूया. लक्ष्मी ही तर धनाची देवता आहे आणि कुबेर संपत्तीचा संभाळ करता आहे. प्राप्त झालेले धन कसे सांभाळले पाहिजे हे शिकवणाऱ्या कुबेर देवतेला आपण अत्यंत आर्ततेने आळवूया. श्री गुरुनी आपल्या जीवनात दिलेले विविध अनमोल अन दैविक क्षणमोती हे दिव्य आध्यात्मिक धन आपण आपल्या हृदयात अत्यंत सांभाळून ठेवूया. हे अनमोल क्षणमोती, गुरुदेवांनी दिलेली ही भेट सांभाळून कशी ठेवायची हे शिकवण्यासाठी साक्षात कुबेर देवता अवतरणार आहे. आपण सर्वांनी कुबेर देवतेला शरण जाऊन त्यासाठी आर्त याचना करूया. आपल्याकडे सारे काही असले तरी शरणागती विना त्याला अर्थ नाही. शरणागतीमुळेच अहंकार नष्ट होतो आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. आणि म्हणूनच या बलिप्रतिपदेच्या निमित्ताने आपण बलिराजा समान आपला देह, मन, बुद्धी आणि चित्त या सर्वांसहित भगवंताला शरण जाऊया. देहासहित मन बुद्धी सर्वस्वच ईश्वराच्या चरणी समर्पित करूया. अशा प्रकारे दीपावली अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा आध्यात्मिक भावार्थ समजून घेऊन आपण दीपावलीतील प्रत्येक दिवशी आध्यात्मिक आनंद घेऊया. या दीपावलीतील हे 5 दिवस प्रतिदिन पुढच्या पुढच्या आध्यात्मिक टप्प्याला आपल्याला घेऊन जाणार आहेत हे स्मरणात ठेवूया. आपण त्याचा भरभरून लाभ घेऊया. दीपावलीला बाह्य दिव्यांच्या दीपोत्सवासहित आंतरिक गुणदीपानी आपले मनमंदिर उजळून टाकूया. आपल्या मनरूपी गाभाऱ्यात भगवत मूर्तीचे दिव्य रूप त्या दीप प्रकाशात निहाळूया. त्याची भावपूर्ण आराधना करूया आणि या दीपावलीला आध्यात्मिक दीपोत्सव, आध्यात्मिक प्रकाशोत्सव आणि आध्यात्मिक आनंदोत्सव साजरा करूया. साक्षात देवी परब्रह्म स्वरूपिणी महालक्ष्मीची आराधना येत्या दीपावलीच्या निमित्ताने करण्याची दिव्य संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. भक्ती सत्संगरूपी भक्ती यज्ञातून आपल्याला त्यासाठी पुष्कळ सुंदर दिशादर्शन भगवत कृपेने मिळाले. दीपावलीच्या दीपोत्सवापूर्वी चैतन्याने मन मंदिराचा गाभारा उजळून टाकूया. पंच प्राणाच्या ज्योतीने देवी आईला ओवाळूया. अलक्ष्मी हरणाऱ्या महालक्ष्मीचे स्तुतिगान करूया. हे महालक्ष्मी, हे जगत जननी, तुझा जय जयकार असो. हे विश्वरूपिणी माते, सृष्टीच्या स्थूल सूक्ष्म सूक्ष्माती सूक्ष्म अशा प्रत्येक घटकात आणि चराचरात तुझा वास आहे. संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या दिव्य रूपाने व्यापलेले आहे. हे विश्वव्यापक रूपिणी महालक्ष्मी, तुझा जय जयकार असो. सर्व देवादिक ऋषीमुनी जिचे पूजन वंदन करतात अशा हे महालक्ष्मी, तुझा जय जयकार असो. भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वरदान देणाऱ्या हे वरदायिनी, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. हे पापविनाशिनी माते, जे भक्त मोहमायेत गुंतून तुला विसरले आहे त्यांनाही तू योग्य मार्ग दाखवणारी आहेस. त्यांच्यावर कृपा करणारी अशी तू करुणा कारिणी आहेस. हे माते, आवश्यकतेनुसार विविध रूप धारण करून आपल्या भक्तांचा उद्धार करणारी तूच आहेस. अशा हे तारणहारिणी महालक्ष्मी माते, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. हे कमलवासिनी माते, तुझ्या चरणकमली सतत आम्हाला शरणागत ठेव. हे माते, तुझ्या चरणी आम्हाला असे लीन कर की आम्हाला केवळ तुझे स्मरण राहील. हे कल्याणकारिणी, हे सर्वेश्वरी, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. लक्ष्मी हरणाऱ्या हे लक्ष्मी, हे पद्मे, आमच्यावर कृपा कर. आमच्यातील दोष अहंकार रूपी विकार रूपी अलक्ष्मी हरून तूच परमपवित्र शुद्ध सद्गुणांच्या रूपाने आमच्यात निवास कर. हे करवीर पीठावर विराजमान असलेल्या शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणाऱ्या हे गरुडारुडे माते, हे महालक्ष्मी, तुझा जय जयकार असो. हे क्षीरसागरात राहून विष्णू चरणसेवेत तल्लीन असणाऱ्या महालक्ष्मी माते, तुझा वरद हस्त सदैव आणि सदैव आमच्या शिरी असू दे. हे माते, आमच्यासाठी सुख समृद्धी म्हणजे गुरुभक्ती आहे, साधनाच आहे. त्यामुळे तू आमच्या पदरी, आमच्या अंतरी, आमच्या हृदय मंदिरी भक्तीचीच देण दे माते. मुक्तीची जाण दे आणि समर्पणाची जाणीव दे. हे विष्णुप्रिया महालक्ष्मी, तुझा अखंड अखंड जय जयकार असो. हे विष्णुप्रिया महालक्ष्मी, तुझा अखंड अखंड जय जयकार असो, जय जयकार असो, जय जयकार असो. भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.